chinimandi.com पॉडकास्ट.
कमी किमतींमुळे निकारागुआचा साखर निर्यात रेव्हेन्यू कमी. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या कमी किमतीमुळे निकारागुआच्या साखर निर्यातीमुळे मिळणारा रेव्हेन्यू कमी झाला आहे आणि याचा परिणाम देशातील साखर उद्योगावर झाला आहे. निकारागुआमध्ये 2018 तुलनेत वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यामध्ये देशातील साखर निर्यात रेव्हेन्यूत 14% घट होऊन 162.94 दशलक्ष अमेरिकी डॉलर राहिलं आहे. तर यावर्षीच्या समान कालावधीत साखर निर्यातीची मात्रा 28,639 मेट्रिक टन इतकी वाढून 5,11,105 मेट्रिक टन झाली आहे. निकारागुआमध्ये ऊस गाळप हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू झाला आहे, जो पुढच्या वर्षाच्या मेमध्ये संपेल. इथल्या ऊस उद्योगाशी निगडीत असणारी संघटना CNPA यांनी सांगितलं की चालू हंगामात देशातील कारखान्यात 17.5 दशलक्ष क्विंटल ऊस गाळप होण्याची शक्यता आहे.